नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी राज्य गुंतवणूक उर्बा मंडळाचे बसकेंत 733 कोटींच्या 9 प्रकल्पांक मान्यताय दिली. आयज संवसारीक रेडिओ दीस. शास्त्रीय संगीत तशेंच नाट्यगीत गायक अभिनेते पंडीत प्रभाकर कारेकार काल राती संवसाराक अंतरले. साखळीच्या रवींद्र भवनान 18 फेब्रुवारी दिसा अखिल गोंय सवेश नाट्यगीत गायन सर्त आयोजीत केल्या. गोवा कोंकणी अकादमी पणजी आनी रोजरी वाणिज्य आनी कला महाविद्यालयन हावेली हांच्या जोड पालवान 15 ते 16 फेब्रुवारी अशे 2 दीस 24वे युवा कोंकणी साहित्य संमेलन आयोजित केला. आता पुराय खबरो. राज्य गुंतवणूक उर्बा मंडळाचे बसकेंत 733 कोटींच्या 9 प्रकल्पांक मान्यताय दिली. हाचे वरवीं 2319 जाणांक रोजगार मेळटलो अशे ह्या वेळार पत्रकारांकडेन उलयतना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. विशेष म्हळ्यार ह्या नोकऱ्यांनी गोंयकारांक प्राधान्य मेळचे हे खातीर सरकार यत्न करतले. हे बसकेंत मंजूर केल्ल्या प्रकल्पांनी नव्या गुंतवणुकी वांगडा वखदां निर्माण, गुदाव, मशीन टूल्स आनी पिवपाच्या मळावेल्या उत्पादन सुविधांचो विस्तार करप हांचो आस्पाव आसा. मुखेलमंत्री सावंत हांच्या अध्यक्षतेखाला ही बसका जाली. ह्या प्रकल्पात प्रॉक्टर अँड गॅम्बलची उपकंपनी जिलेट डायव्हर्सिफाय ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड खाला विस्तार, झायडस लायफ सायन्सीस लिमिटेडच्या एका प्रकल्पाचो आस्पाव आसा. हाचे भायर सिप्ला आणि हेर बहुराष्ट्रीय कंपन्यांक कुंडई उद्देगीक वसणुकेंत उत्पादन केंद्राच्या विस्ताराक मान्यताय मेळ्ळ्या. गोंय सरकारान लॉजिस्टीक मळाक उद्देगाचो दर्जो दिला. हाचे खाला मेसर्स एक्सप्रेस मशीन्स अँड स्कॅफोल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडाक राज्यात आनीक एक व्हड गोदाम सुविधा स्थापन करपाक मंडळान मान्यताय दिल्या. हाचे वांगडा राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची पूर्व मान्यताय मेळिल्ल्या केपेच्या इंडियन हॉटेल्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या इको टुरिझम प्रकल्पाच्या विस्ताराकूय मान्यताय दिल्या. आयज संवसारीक रेडिओ दीस. रेडिओच्या म्हत्वाविशी लोकांमदी जागृताय करपा खातीर आनी रेडिओ वरवीं म्हायती मेळोवपाक लोकांक उर्बा दिवपा खातीर दर वर्सा 13 फेब्रुवारीक संवसारीक रेडिओ दीस मनयतात. रेडिओ आनी हवामान बदल ही ह्या वर्साच्या संवसारीक रेडिओ दिसाची संकल्पना आसा. संवसारीक रेडिओ दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबीं भेटयल्यात. खबरो आनी संस्कृताय ते संगीत आनी कथा सांगपा मेरेन रेडिओ हे सृजनशीलताय मनोवपी एक बळिश्ट माध्यम अशे सोशल मिडिया पोस्टावरवीं प्रधानमंत्र्यांनी म्हळां. शास्त्रीय संगीत तशेंच नाट्यगीत गायक अभिनेते पंडीत प्रभाकर कारेकार काल राती संवसाराक अंतरले. तांच्या फाटल्यान 3 चले, सुना, नात्रा असो परिवार आसा. पंडीत कारेकार हांचो जल्म 4 जुलय 1944 वर्सा माशेलांत जाल्लो. उपरांत तांणी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 2022 वर्सा सावन तांकां यकृताचें दुयेंस आशिल्लें. पिरायेच्या 12व्या वर्सा ते गायन शिकपाक मुंबयक आयले. उपरांत ते पंडीत जितेंद्र अभिशेकी हांच्या कडेन गायन शिकले. पंडीत कारेकार हांणी मराठी नाट्यगीतां, हिंदी पदां गायल्यात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, वक्रतुंड महाकाय अशीं नामनेचीं गीतां तांच्या नांवान आसात. गायक आनी बरे शिक्षक म्हूण तांची नामना आशिल्ली. आकाशवाणी आनी दूरदर्शना खातीर तांणी जायत्यो कार्यावळी केल्ल्यो आनी ह्या माध्यमाचेर ते लोकप्रिय कलाकार आशिल्ले. तांणी मुंबई आकाशवाणीच्या कोंकणी विभागात पंडीत जितेंद्र अभिशेकी मुखेली आसतना आनी उपरांत जायतीं कोंकणी पदां गायल्यात. पंडीत प्रभाकर कारेकर हांकां 2014 वर्सा तानसेन सन्मान आनी 2016 वर्सा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, गोमंत विभूषण पुरस्कार अशे प्रतिश्ठेचे पुरस्कार फावो जाल्यात. मजगतीं गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी तांकां आर्गां ओपल्यात. कोविडाचे दुयेंस, हवामान बदल तशेंच रशिया युक्रेनाच्या झुजा सारखी आव्हानां असून लेगीत देशाच्या अर्थकारणाचेर ताचो कसलोच परिणाम जायनासतना एक बरो अर्थसंकल्प सादर करपाक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांकां येस आयला अशी प्रतिक्रिया जितीन प्रसाद हांणी उक्तायल्या. ते आयज पणजे भाजपा मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयताले. ह्या वेळार भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हाजीर आशिल्ले. केंद्रीय अर्थसंकल्पात मॅरीटायम, जहाज बांदणी, कृषी, पर्यटन, नुस्तेमारी आनी पोसवण, फार्मा उद्देगा खातीर केल्ल्या तजवीजींचो गोंयाक लाव जातलो असो विश्वास केंद्रीय उद्देग आनी व्यापार खात्याचे राज्यमंत्री जितन प्रसाद हांणी ह्या वेळार उक्तायलो.
भारत सबसे फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड और आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो निर्मला सीतारमण जी ने प्रस्तुत किया है उसमें भारत फिफ्थ लार्जेस्ट इकोनॉमी तो है ही, मगर बड़ी जल्दी थर्ड लार्जेस्ट इकोनॉमी की ओर हम लोग अग्रसर हैं और विभिन्न चुनौतियां बिग चैलेंजेस ऑफ थ्री सीज ऑफ कोविड ऑफ क्लाइमेट चेंज ऑफ कॉन्फ्लिक्ट विच इम्पैक्ट द इकोनॉमी। यूक्रेन रूस में झगड़ा होता है मगर भारत में भी उसका फर्क पड़ता है, उसके बावजूद भारत की ग्रोथ और भारत की अर्थव्यवस्था सबसे सुरक्षित, सबसे मजबूत, सबसे स्थायी।
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजात चालू आशिल्या महाकुंभा यात्रेखातीर आज मडगाव रेल्वे स्थानकावेल्यान सुमार 1,500 भाविकांक घेऊन एक खाशेली रेल्वे गाडी भायर सरली। समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी ह्या भाविकांक निरोप दिलो। तांच्या वांगडा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकार हेय हाजीर आशिल्ले। ह्या पयली फाटल्या सप्तकात सुमार 1,300 भाविक गोंयातल्यान कुंभमेळ्याक गेल्ले, तेन्ना लेगीत फळदेसाय हांणीच तांकां निरोप दिल्लो। आयज ह्या भाविकांक निरोप दिवपा खातीर एक खाशेल्या धोल ताशो पंगडाक आपयल्ले। कुंभमेळ्याक वतना भक्तांनी स्वतःची आणि आपल्या वांगडी आशिल्ल्यांची जतनाय घेवची अशें आवाहन फळदेसाय हांणी केले। साखळेच्या रवींद्र भवनान 18 फेब्रुवारी दिसा अखिल गोय सवेश नाट्यगीत गायन सर्त आयोजित केल्या। रवींद्र भवनाच्या सभागारात 16 तारखेर सकाळी 9 ते 4 वरां मजगती मुळावी फेरी जातली। हे सर्तीत 15 वर्सांवेल्या कलाकारांक भाग घेवपाची संद मेळटली। मुळावे फेरयेत जैतिवंत जाल्ल्या सर्तकांक 18 फेब्रुवारीक कोठंबी पाळी हांगसरल्या श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानात जावपी निमणे फेरयेत भाग घेवपाक मेळटलो। निमणी फेरी दनपारां 3 वरांसावन सुरू जातली। मजगती 18 फेब्रुवारी दिसा पंडित रामदास कामत हांचे जयंती निमतान साखळी रवींद्र भवनाच्या परिषद कक्षाक पंडित रामदास कामत हांचे नाव दिवपाचो निर्णय साखळीच्या रवींद्र भवनान घेतला। तांचे उक्तावण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले अशी माहिती साखळी रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमूलकार हांणी पत्रकार परिषदेत दिली। दिवचल शहरात अंदू वर्सा सरकारी पातळीचेर शिवजयंतीचो उत्सव व्हडा उमेदीन आणि वेगवेगळ्या कार्यावळींनी मनयतले अशी माहिती दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी दिल्या। हे कार्यावळीची अधिक माहिती दितना तांणी सांगले 18 फेब्रुवारी दिसा शिवजयंती निमतान अखिल गोय पावण्यावेली लोकनाथ सर्त जातली, तशेंच 2 गटांतल्यान वेशभूषा सर्त तशेंच किल्लो सजावट सर्त जातली। IAS अधिकारी आणि दिवचलचे पूत अमरसिंग राणे हे कार्यावळीचे उक्तावण करतले। 19 फेब्रुवारी दिसा सांजे 4 वरांचेर लेझीम नाच, घोडेमोडणी तशेंच मिरवणूक जातली। उपरांत जावपी इनामां भेटवण सुवाळ्यांत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक, मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि हेर मानेस्त हाजीर आसतले। ह्या वेळार महिला नाट्य कलाकारांचो मानेस्तांच्या हस्तुकी सत्कार जातलो। हे कार्यावळीक सगळ्यांनी व्हडा संख्येन हाजीर रावचे अशें आवाहन दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी केला। भारतीय जिणे कौशल्य शिक्षण संघटनेन पणजीच्या निर्मला शिक्षण संस्थेच्या जोडपालवान 27 फेब्रुवारी ते 1 मार्च मजगती जिणे कौशल्य शिक्षणाचेर 10व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केला। जिणे कौशल्य एकात्मिक शिकप आणि जीण शाश्वत भविष्या खातीर मार्ग, शिक्षणात जिणे कौशल्याचो आसपाव करपा खातीर उपायांचेर भर आणि सर्वांगीण वैयक्तिक आणि समाजिक विकासाक मदत करपा खातीर आधुनिक जिणे शैली असो परिषदेचो विषय आसा। ह्या परिषदेच्या माचयेर विचारवंत शिक्षक, संशोधक आणि हेर तज्ञ एकठांय येऊन विषयाचेर चर्चा करतले आणि गिन्यानाचे दिवप घेवप करतले। राज्यातल्या युवकांमधी सर्वांगीण शिक्षक आणि कुशळताय विकासाक उर्बा दिवपाक परिषदेचे योगदान मेळटले। 17 ते 21 फेब्रुवारी मजगती मडगाव रवींद्र भवनात जावपी बिलबुल चित्रपट महोत्सवात राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांनी वाटेकार जावचे असे शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे हांणी मांगला। ह्या महोत्सवात सोपेपणान वाटेकार जावंक मेळचे म्हूण गुगल फॉर्म वरवीं नोंदणी करची अशी सुचोवणी राज्य शिक्षण संचालनालयान केल्या। गोवा कोंकणी अकादमी पणजे आणि रोजरी वाणिज्य कला आणि महाविद्यालयीन हावेली हांच्या जोडपालवान 15 ते 16 फेब्रुवारी ह्या 2 दिसांत 24वे युवा कोंकणी साहित्य संमेलन आयोजित केला। ह्या सुवाळ्याक नामनेचे लेखक आणि पत्रकार विनायक होगाडे संमेलनाचे उद्घाटक म्हूण हाजीर आसतले, तशेंच संमेलनाध्यक्ष जोफा गोन्साल्वीस उपस्थित आसतली अशी गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत हांणी माहिती दिली। आता परतून एक फावट मुखेल खबरो। मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी राज्य गुंतवणूक उर्बा मंडळाचे बसकेत 733 कोटींच्या 9 प्रकल्पांक मान्यताय दिली। आयज संवसारीक रेडिओ दीस, शास्त्रीय संगीत तशेच नाट्यगीत गायक अभिनेते पंडित प्रभाकर कारेकार काल राती संसाराक अंतरले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.